चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऑनलाइन बैठकीमध्ये चर्चेला आला ऊस थकबाकी विजेचा मुद्दा। भारतीय किसान संघाची गुरुवारी बैठक झाली। ऊस थकबाकी आणि वीज समस्यांबाबत चर्चा करण्यात आली। आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। जिल्हा प्रभारी संगीता ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांना निर्देशित केले की गाव स्तरापर्यंत संघटना गठीत केली जावी, सार्वजनिक समस्यांचे निराकरण केले जावे। जिल्हाध्यक्ष कृष्ण कुमार शर्मा यांनी साखर कारखान्यांकडून ऊस थकबाकी वेळेत होत नसल्याबाबत रोष व्यक्त केला। आरोप केला की शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यांनी सांगितले की किसान संघाने गेल्या काही दिवसात जनपद स्तरावर थकित ऊस मूल्याच्या प्रश्नासाठी निवेदन दिले होते, पण आजपर्यंत पैसे मिळालेले नाहीत। विजेच्या कमीचाही प्रश्न उपस्थित केला आहे। वंचित शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यासाठी आग्रह केला आहे। आरोप केला की शेतकऱ्यांच्या पिकाचे लाभदायक मूल्य मिळणे दूरच आहे, सरकारकडून घोषित समर्थन मूल्यही मिळत नाही। मक्याला 1800 ऐवजी 1200 रुपये प्रति क्विंटल बाजारात विकण्यासाठी विवश झाले आहेत। बैठकीत चौधरी नरेंद्र सिंग, चंद्रप्रकाश शर्मा, आलोक चौहान, महिपाल सिंग, विकास त्यागी, नवतिक त्यागी, लाखन सिंग, यशवीर सिंग, मोनू गुप्ता, सचिन शर्मा आणि नीरज प्रजापती आदी उपस्थित होते।